नाची पाकु थी देखी बहु आणु काही पाईकी।